नमस्कार मंडळी. पानगळीच्या मागे पुढे येणारी आपली दिवाळी बहुतेक थंड हवेत येते, तरी हवी हवीशी वाटते. यावर्षी दिवाळीच्या आधीच नैसर्गिक आणि राजकीय हादऱ्यांच्या भरीत भर म्हणून लढाईची आणखी एक जबरदस्त हातघाई सुरू झाली. एकाच ठिकाणचे एकाच पूर्वजाचे वंशज वारशासाठी एकमेकांच्या उरावर बसू लागले की त्या भाऊबंदकीला कोण रोखणार? त्यात धर्म वेगळा हे निमित्त आहेच. बरं, आजच्या पडदेशाहीत ही लढाई जगाच्या नजरेआड नाही तर राजरोसपणे कॅमेरा टिपू शकेल अशी होते. तिचं भयानक न पाहणारं रूप पडद्यावर हताशपणे पाहणं जगाला भाग पडतंय. असं असलं तरी दिवाळीत आपल्या अंतर्यामी उपजणारा आनंद ही दूरची यादवे काही समूळ नाहीसा करू शकत नाही. म्हणूनच थोड्या उशिराने का होईना हा श्रवणांक आपल्याला सादर करायला आनंदच वाटतो. या श्रवणांकात सन्मान्य प्राध्यापक महामहोपाध्याय अशोक अकलूसकर यांची मनमोकळी मुलाखत आहे. विषय आहे सरस्वती नदी. या आपल्या परंपरेतल्या अत्यंत महत्त्वाच्या लुप्त झालेल्या नदीवरचे त्यांचे विचार सर्वांनाच मननीय वाटतील. यादृशी भावनाम कुर्यातमध्ये डॉक्टर लोथे यांनी एका व्याधीग्रस्ताचा होमिओपॅथीचा अनुभव आपल्या खुमासदार शैलीत सांगितला आहे. प्रकाश शिरोडेकरांची सांगायची गोष्ट, न्यूयॉर्क राज्याच्या एका महत्त्वाच्या कालखंडात त्यांनी बजावलेली कामगिरी नोंदवित आहे. अरविंद नारळे यांनी आपला अस्सल वऱ्हाडी किस्सा पेढेकर आणि देढेकर अस्सल वऱ्हाडीतच वाचला आहे. संजय गोखले यांची ओझे हे कविता विचार करायला लावेल अशी आहे. माधुरी बापट यांनी बृहदारण्यकातील विज्ञान या लेखात याज्ञवल्क्य ऋषींचं ध्वनिविषयक निरीक्षण आणि आजच्या वैज्ञानिकांचा अनुभव यातलं साम्य नमूद केलं आहे. विजया मराठे यांनी ग्रामीण स्त्रियांच्या रोखठोक उखाण्यांचं मनोरंजक संकलन ऐकवलं आहे. श्रीनिवास माटे यांच्या नभमुक्यानेचं मुसमुसले या कवितेत निसर्गाचं या ऋतूतलं वेधक वर्णन आहे. मुखपृष्ठ डॉक्टर वीणा शाह यांनी संपादिका सुषमा येरोडेकर यांच्या सूचनेवरून कोल्ड प्रेस वॉटर कलर पेपरवर ॲक्रेलिक रंगांनी चितारून त्यावर उठाव येण्यासाठी काही प्रक्रिया केल्या आहेत. ऐन दिवाळीत जगात इतरत्र चाललेल्या लढाया त्यात आगीसारख्या भडकलेल्या दिसतील. मलपृष्ठावर अर्जुन राजा गाडगीळ यांनी आयफोनवरून घेतलेलं शिंपल्यामधून उपजणाऱ्या मोत्यांचं आकर्षक छायाचित्र आहे. ते घेताना त्यांनी प्रथम रॉ मोडमध्ये शिंपल्यांचे साधे म्हणजे नॉर्मल आणि व्यक्तिचित्र म्हणजे पोर्ट्रेट असे फोटो घेतले. त्यातले साधे निवडले, मग फोटोशॉपमध्ये त्यातल्या पांढरेपणाचा तोल सुधारला, मागच्या सावल्या कमी केल्या आणि मागच्या लाकडाचा रंग जास्त गहिरा केला. विचारल्यासरशी मुखपृष्ठ आणि मलपृष्ठाचं काम आवडीने करायला कुशल कलाकार मिळतात हे एकोपाचं मोठंच भाग्य आहे. तर मग मंडळी ऐका श्रवणांक नोव्हेंबर 2023.